बदलण्याचं फळ मिळत. पूर्वपक्ष फार मजबूत आहे आणि हा मजबूत पूर्वपक्ष जो आहे आचार्य इतका मजबूत पूर्वपक्ष मानतात की आपल्या असं वाटतं की आता हे असं खंडन करणार आहेत कसं. काळजी कोणा वाटते, आम्हालाच काळजी वाटायला लागते की हे आता आता खंडन करणार कसं. इतका मजबूत पूर्वपक्ष मांडल्यानंतर खंडन करण्याची आता क्षमता आहे कोणाची, पण म्हणूनच ते आचार्य आहेत. जे आद्य शंकराचार्य आहेत त्या आद्य शंकराचार्य असण्याचं हे कारण आहे. पुढे म्हणतात ही तुमच्या शंका बरोबर नाही, कारण कर्मविद्या व ब्रह्मविद्या यांच्यात फलात फार फरक आहे. कायिक वाचिक मानसिक असं श्रुतीत सांगितलेलं कर्माला धर्म असं म्हणतात. कायिक वाचिक आणि मानसिक अशी श्रुतीत सांगितलेली जी काही गोष्टी आहेत, आज्ञा आहेत, विधी आणि निषेध, त्याला काय म्हणतात, त्याला धर्म असं म्हणतात. म्हणून त्यासाठी धर्म जिज्ञासा नावाची जी गोष्ट आहे ती कायिक आहे, वाचिक आहे आणि मानसिक आहे. पण ब्रह्मविद्या जी आहे त्या ब्रह्मविद्ये मात्र काया वाचा आणि मन निवृत्त झाल्याशिवाय, बाधित झाल्याशिवाय ब्रह्मज्ञानाचा अनुभव येतो. वाचा निवर्तन ते अप्राप्य मनसा असं ब्रह्मानंदे लागेतारी कोण देहाते अशा तऱ्हेची संतांची जी वचन आहेत ती संतांची वचन ताबडतो आपल्या मदत दिल्या जातात. भक्त तिची जाणा दिली ही उदास गेले आशा पाश निवारणी. आता आपल्याला कस लागतो, आपण कसे आहोत, आपण कसे आहोत त्याचा कस लागतो. एक अभक्ता असतो, दुसरा एक विभक्त असतो, तिसरा एक भक्त असतो. इथे अभक्त कोणीच नाहीये, विभक्त बहुतांश सगळे आहेत आणि भक्तही कोणी नाहीये. इथे जमलेल्या गॅदरिंगमध्ये अभक्त कोणी नाही, विभक्त बरेच आहेत आणि भक्त पुन्हा फार कमी आहेत. मी नाही म्हणत नाही, फार कमी अभक्त कोणी नाही, ठामपणे सांगतो. कारण ज्या अर्थी इथे आले त्या अर्थी अभक्त नाही. भक्त होण्याचा प्रयत्न करतायत, पण भक्त होईपर्यंत कसे आहेत, विभक्त आहेत. संता समर्थांची व्याख्या, माझं काही नाही याच्यामध्ये, फक्त ते मांडणीचं काय कौशल्य जे आहे ते कौशल्य फक्त माझं, बाकी समर्थांचं वचन कोणाचे आहे समर्थन. आता विषय असा चाललाय, ज्या फलांचा उपभोग शरीर व मानी व मनाने घेतला जातो ही जी फलं आहे. समजा यज्ञ आणि स्वर्ग हे फळ मिळालं, त्यांचा भोग घेणार कोण आहे, त्यांचा भोग घेणार कोण आहे. तिथे सुंदर संगीत ऐकू आलं, गंधर्वांचं संगीत ऐकू आलं, मग गंधर्वांचं संगीत भोगणारा कोण आहे, कानाने भोगणारा तर ते जीवच आहे. पण इथे आत्मसुख भोगणारा मात्र कोण नाही, जीव नाही, त्याला कोणी नाहीच आहे. कारण या ठिकाणी भोगता भोग आणि भोग्य अशी त्रिपुटी या ठिकाणी नाही. स्वर्गामध्ये त्रिपुटी आहे, तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्रिपुटी आहे. दोन्ही ठिकाणी त्रिपुटी असल्यामुळे तुमचं आमचं जीवन आणि स्वर्ग या दोघांची मूल्य सारखीच, दोघांची किंमत सारखी आहे. इकडे जसा मच्छर आहे तिथे स्वर्गात सुद्धा मच्छर आहे. इथे जशी कॉम्पिटिशन आहे तसा, इथे जशी सेन्स ऑफ इन्सेक्युरिटी आहे तशी तिथे सुद्धा आहे. म्हणून इंद्र कोणालाही त्याचे यज्ञ पुरे करू देत नाही, कोणाला तरी पाठवून यज्ञ मोडल्याशिवाय राहत नाही. मग तसं जसा इंद्र तसे आम्ही, मग काय फरक राहिला, अशा पद्धतीचा विचार केला. म्हणून खरं सुख जे आहे ते आत्मसुख आहे, खरं सुख जे आहे ते ब्रह्मसुख आहे, आणि ते ब्रह्मसुख मिळवून देणं हे आत्मज्ञानाचं फल आहे किंवा वेदांत वाक्यांचं मुख्य फल आहे. तसेच यज्ञादी कर्मी करणाऱ्या लोकांच्या ठिकाणी कर्माचे ज्ञान व त्यासाठी एकाग्रता विशेष प्रकारचे असल्यामुळे ते लोक उत्तर मार्गाने जातात. आता हा विषय सोडून देऊ आपण, उत्तर मार्ग आणि दक्षिण मार्ग. जिथे जिथे मार्ग असतो तिथे तिथे ब्रह्म नसतं. कारण मार्ग म्हटला ब्रह्मज्ञानाला अनंत भग असं म्हणतात. अनंत भोग शब्दाचा अर्थ आहे मार्ग रहित मार्ग, मोठा विरोधाभास आहे. मार्ग रहित मार्ग आणि मार्ग रहित मार्ग कशासाठी असतो, कुठून तरी कुठे जाणे जाण्यासाठी मार्ग लागतो. आत्मस्वरूपाकडे जाण्यासाठी मार्गाची आवश्यकता नाही, कारण कुठूनही कुठे जायचं नाही. आता ह्यासाठी मार्ग असा शब्द जिथे आला त्या ठिकाणी प्रामाणिक साधकाने तो विषय तिथल्या तिथे सोडून द्यावा. प्रामाणिक साधक मार्ग हा शब्द आला की लगेच जागा व्हावं, नाही तर मार्गाविषयी उत्तर मार्ग काय प्रकरण आहे, दक्षिण मार्ग काय प्रकरण आहे, धूम्र मार्ग हे काय प्रकरण आहे, अशा पद्धतीची शंका आणि असं मोठं कुतूहल असतं. भार म्हणतो कुतुबला, डोंगर मार्ग कशाला म्हणतात, अर्चिरा मार्ग कशाला म्हणतात, उत्तर मार्ग कशाला म्हणतात, दक्षिण मार्ग कशाला म्हणतात, एक गोष्ट नक्की आहे, ज्या मार्गाने मला जायचं नाही त्या मार्गाची चौकशी करायची नाही. असं साधं, त्याचं साधं वाक्य आहे, ज्या मार्गाने मला जायचं नाही त्या मार्गाची चौकशी मला करायची नाही. असं एकदा निर्णय झालेला असला की मला जायचं आहे, मग मार्गरहित मार्गाने मला जायचं आहे. आणि मार्गरहित मार्ग हा शब्दामध्ये जो विरोध आहे, मार्गरहित मार्ग हा शब्दात मुळातच कसा आहे, कॉन्ट्राडिक्टरी आहे, सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी. आणि असे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स करण्याच्या मागे एक निश्चित हेतू असतो की नक्की मला कळावं की इथे जाण्यासाठी कोणताही मार्ग असा नाही, पण कुठेही जायचं नाही, कुणीही कुठेही जाणारं नाही. एवढं लक्षात आलं की मला ठाईच बसूनही बरा एक चित्त आवडी आनंद आळवा, ही भक्तिशास्त्राच्या दृष्टीने. आणि ठाईच बसूनही जे मी नाही त्यातून बाजूला होण्याचा प्रयत्न करा. चिदानंद रूप नाहम, नाहमची मोठी यादी आहे, कोण कोण मी नाही, पंचभूत मी नाही, अमुक मी नाही, अमुक मी नाही, अमुक मी नाही, असं करत करत शेवटी जे राहतं ते मी आहे असं बुद्धीने ठरतं. आणि ते मी आहे असा अनुभव आला की बुद्धीला ते कळत नाही, आणि बुद्धीला न कळणं हे त्याचं भूषण आहे. आणि म्हणून कळत जे कळत नाही ते सांगू नये हेही भूषणास्पद आहे. आणि सांगितल्याशिवाय राहत नाही हे भूषणास्पद आहे. कडे बांधल्यासारख्या ह्या गोष्टी आहेत, आणि या कडे बांधल्यासारख्या गोष्टी समजून घेतल्या की परमार्थ अतिशय सोपा होणार. पुढे शरीरात असून असंग, आता आणखी वेगळं जोपर्यंत शरीराशी दादात्म्य आहे तोपर्यंत त्याची सुखदुःखापासून सुटका नाही. छानदोग्य उपनिषद सांगतात, जोपर्यंत शरीराशी दादात्म्य आहे तोपर्यंत सुखदुःखापासून त्याची म्हणजे कोणाची, जीवाची. जीव चैतन्य जोपर्यंत शरीराशी दादात्म्याने राहतं, हे शरीर मी अशा भूमिकेत राहतं, तोपर्यंत सुखदुःखांपासून त्याची सुटका नाही. म्हणून ज्याला दुःखापासून सुटका हवी आहे, सुखापासून सुटका हा शब्दप्रयोग कोणालाही मंजूर नसतो. मग ठीक आहे, आपण तात्पुरती सुखापासूनची सुटका बाजूला ठेवूया, पण दुःखापासून सुटका हवी हे तर नक्की आहे ना, दुःखापासून सुटका हवी हे तर नक्की आहे ना. मग दुःखापासून सुटका हवी असेल तर जीव चैतन्य जोपर्यंत देहाशी दादात्म्याने राहत आहे तोपर्यंत दुःखापासून सुटका होणं अशक्य आहे. कारण सुखदुःख भोगणं यासाठीच हा जीव ह्या पृथ्वीच्या पाठीवर माझ्या देहात जन्माला आलेला आहे. जीव माझ्या देहाचं जे वाहन घेऊन जन्माला आला आहे, देहाचं साधन घेऊन जे जन्माला आला आहे, ते एकच कारण आहे, सुखदुःखांचे भोग त्याला मिळावेत म्हणूनच त्याने माझा देह ठरलेला आहे. माझ्या शब्दाचा अर्थ प्रत्येकाचा. आता असं जर नक्की ठरलेलं असेल की जीव सुखदुःखांच्या भोगासाठी माझा देह घेऊन या पृथ्वीच्या पाठीवर अवतरलेलं नाही, याला कर्मविग्रह म्हणतात. एक विग्रह कर्मविग्रह, एक लीला विग्रह. तर माझं शरीर कोणत्या विग्रहाचं आहे, कर्मविग्रहाचं माझं शरीर आहे. या कर्मविग्रहाच्या शरीराने लीला विग्रहाच्या शरीराला शरण जायचं आणि त्याला विचारायचं की तुझ्यासारखा मिळवण्यासाठी मी काय करू, तुझ्यासारखा मिळवण्यासाठी मी काय करू. ते लीला विग्रहाचं शरीर आम्हाला समजावून सांगतं, असं असं केलंच म्हणजे होऊन जाईल. त्याचं भगवद्गीतेत समजावून सांगितलेलं आहे, आणि ते भगवद्गीतेत समजावून सांगितलेलं मी ऐकलं की पुन्हा कर्मविग्रह होणार नाही. आणि कर्मविग्रह झाला नाही की त्याला म्हणतात मोक्ष. म्हणून जोपर्यंत शरीराशी तादात्म्य आहे तोपर्यंत त्याची सुखदुःखातून सुटका नाही. आणि हे काळ्या दगडावरची वेग आहे. त्या सुखदुःखापासून सुटका करून घ्यायची असेल तर कोणाच्याही आशीर्वादाने सुटका होणार नाही, कोणाच्याही मदतीने सुटका होणार नाही, कुणीतरी डोक्यावर हात ठेवून सुटका होणार नाही, इकडे पळून तिकडे पळून सुटका होणार नाही, कोणताही पळपडेपणा कामाला येत नाही. तर माणसं एका दुःखातून सुटण्यासाठी असं म्हणतात की आम्ही हे जागा सोडू, पण जागा सोडल्यानंतर तिथे दुसरं दुःख प्रारब्ध असेल तर दुसरं दुःख हमखास तिथे तयार आहे. निदान घरातली दुःख जी असतात आपल्या प्रपंचातले दुःख असतात, व्यवसायातले दुःख ते आमच्या परिचयाचे जे असतात, आणि परिचयाचे असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडून दुःखाची अपेक्षा ठेवतो. हे दुःख देणार आहे माहीत आहे. नवीन ठिकाणी गेल्यानंतर दुःखाची अपेक्षा नसल्यामुळे त्यांनीही दुःख दिल्यानंतर असं वाटतं यूट्यूब उठच. आता याच्यासाठी काय, परिचितांच्याकडून जे दुःख मिळतात ते आपल्याला माहीत असतं, दुःख देण्यासाठीच हे असल्यामुळे ते त्यांचं काम चोख करीत आहेत अशा पद्धतीने ही सगळी मनोरचना आहे. आणि ह्या मनोरचनेमध्ये या पृथ्वीच्या पाठीवर राहणं याला साधना असे म्हणतात. ही सगळी साधनेची वर्म आहे. मी साधनेची वर्म हातात येत नाही तोपर्यंत, देह दादात्म आहे तोपर्यंत सुखदुःखातून सुटका नाही हा काळ्या दगडावरचा रेगेसारखा सिद्धांत आहे. मग मला जर दुःख नको असतील तर मी देह दादात्म्य सोडलं पाहिजे. आणि देह दादात्म्य सोडायचं असेल तर खऱ्या मीची माझं तादात्म्य जुळलं पाहिजे. दोन तादात्म्य एक वेळ राहत नाही. एक आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तादात्म्य पाहिजे किंवा निदान देहस्वरूप देहाच्या ठिकाणी तरी तादात्म्य. दुहेरी निष्ठा राजकारणाचं प्रकार नाही, ते चालतात, पण इथे दुहेरी निष्ठा चालत नाही. एक एक आत्मनिष्ठा तरी असते किंवा एक देहनिष्ठा तरी असते, दोनपैकी एक आहे. पण एक नक्की आहे की हळूहळू देहनिष्ठा कमी कमी होत होत आत्मनिष्ठेकडचा प्रवास होतो, आणि आत्मनिष्ठेकडचा प्रवास आला की देह तादात्म्य संपतं. आणि देह तादात्म्य संपलं की देहाची दुःख देहाबरोबर राहून जातात, मनाची दुःख मनाबरोबर राहून जातात, देहाची दुःख देहाबरोबर राहून जातात. आपण त्यांच्यापासून असंगत्वानं राहतो. आता हे त्यात शिकण्यासारखी गोष्ट आहे, समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की दुःखाचं कारण माझ्यापर्यंत येणं इतकंच प्रारब्ध करू शकतो, पण मला दुःख देणं हे काम प्रारब्ध करू शकत नाही. जरा समजून घ्यायचा मुद्दा आहे. दुःखाची जी कारणं आहेत ती प्रारब्धानुसार माझ्यापर्यंत येतील, पण कारणं आल्यानंतर दुःख करून घेतलंच पाहिजे अशी प्रारब्धाची माझ्यावर बळजबरी नाही. हे वर्ग जर आमच्या लक्षात आलं तर दुःखाची कारणं नष्ट होतील अशा भ्रामक कल्पनेत कुणीही राहणार. दुःखाची कारणं असणार आहेत पण दुःखाची कारणं माझ्यापासून पोचणार आहेत, ते धडकणार आहेत, पण ती दुःखाची कारणं माझ्यापासून येऊन धडकल्यानंतर मी दुःखी झालंच पाहिजे असा नियम नाही. आणि जोपर्यंत दुःखाची कारणं आली की मी दुःखी होतो तोपर्यंत समजायचं की देह तादात्म्य बळजबरी नाही आहे. उदाहरणार्थ पायामध्ये रस्त्याने चालताना काटा टोचणं हे होणार आहे. काटा टोचणं हे प्रारब्धाच्या निधन होणार आहे, पण काटा टोचल्यानंतर माझ्या पायात कुणीआड काटा मुद्दाम टाकला असेल असा विचार करणार, किंवा नगरपालिकेने झाडाचं काम नीट केलेलं नसेल, माझ्याच 100 जण चालतात माझ्याच वाटाला हा काटा का, बाकीच्यांचा आला तर तक्रार नाही माझ्याच वाटाला का. हे जे सगळे आहेत या सगळ्यामध्ये प्रारब्धाचं कारण दुःखाचं कारण माझ्यासमोर राहणार ते बरोबर ते येणारच आहे, पण तो टोचल्यानंतर दुःख करून घेतलं पाहिजे असा नियम नाही. ते केव्हा होणार नाही पुन्हा तिथंच आहे. देह तादात्म्य असेल तर दुःख झाल्याशिवाय राहणार नाही, आणि देह तादात्म्य नसेल तर ठीक आहे शरीराला काटा टोचला बरोबर आहे, काट्याची दुःखाची संवेदना झाली हेही बरोबर आहे, काटा टोचल्याचं दुःख होणार नाही संवेदनाच होणार नाही हे खोटं आहे. तर आम्हाला काय अनेस्थेशिया दिलेलं नाही हे फार लक्षात ठेवायचं, अनेस्थेशिया दिलेलं नाही, पण हे क्षेत्र असं आहे काय होणार नाही हे नक्की माहीत पाहिजे. काय होणार ही गोष्ट नाही, पण काय होणार नाही हे 100% माहीत पाहिजे. मला कोटा काटा टोचला म्हणजे मला त्याचं जाणवतच नाही असं जो सांगतो नक्की ढोंगी असला पाहिजे, नक्की ढोंगी असला पाहिजे. आणि असं कारण आहे. मग असं काहीतरी झाल्यानंतर नाही हो आम्हाला काही कळलेलं नाही असं म्हटलं की वा महाराज कसे आहेत आता बरोबर आहे जसे पाहिजे तसे आहे. अशा कल्पनेप्रमाणे अशा पद्धतीने जेव्हा महाराज एस्टॅब्लिश होतात तेव्हा त्यांना डिस्टॅबिलाइज केल्याशिवाय सुरू नाही. मोठे इंग्लिश शब्द मोठे मजेदार असतात, हा विषय आपण सोडून घेऊ. याचा अर्थ असा आहे की काटा टोचल्याची जी संवेदना आहे ती संवेदना शरीर शरीरासारखा असल्यामुळे आणि शरीरामध्ये संवेदना पोचवायची व्यवस्था सहजच असल्यामुळे संवेदना पोचणार आहेत, पण त्या संवेदनाची जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया करण्याचा आदर न करण्याचं स्वातंत्र्य मला आहे. प्रतिक्रियेचं स्वातंत्र्य मला आहे. दुःख ही प्रतिक्रिया आहे, सुख ही सुद्धा काय आहे, प्रतिक्रिया आहे. सुखाचं साधन येतं, सुखाचं साधन झालं मी सुखी झालो की प्रतिक्रिया झाली. दुःखाचं साधन आली, दुःखाची सामग्री आली, मी दुःखी झालो की प्रतिक्रिया आहे. प्रतिक्रिया असावी किंवा नसावी हे संपूर्ण स्वातंत्र्य मला आहे, पण आम्ही ते स्वातंत्र्य गमावून बसतो आणि परतंत्र होतो. आपली ही परतंत्र तर आम्हाला कळच नाही, नाही तर आम्ही मोठ फार कसे असतो. हा, आम्ही कोणाचंही पारतंत्र कधीही स्वीकारत नसतो. बरं, नका स्वीकारू, पण प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे जे स्वातंत्र्य तुम्हाला आहे ते स्वातंत्र्य तुम्ही गमावून बसलेलं आहात, म्हणजे तुम्ही परतंत्र आहात. कोणत्याही क्रियेने यावं आणि तुमची फरफट काढावी. सुखाने यावं फरफट काढावी, दुःखाने यावं फरफट काढावी, कोणी यावं टपली तितकी खेळा. अशा तऱ्हेचं जगातनं काही ऐकावं आम्ही लगेच दुःखी व्हायचं, काही ऐकावं लगेच सुखी व्हायचं. कुणीतरी असं बघितलं तरी सुखी, असं बघितलं तरी दुःखी, असंच का बघितलं अशा पद्धतीने. मग ठीक आहे, तिडक्यानं जर नाही बघितलं त्याच्या डोळ्यात दुखती येईल असं. किती सुखानं जगता येतं ह्या जगामध्ये, खरोखर सुखाने जगण्यासारखं सोपं काही नाही आहे, पण अत्यंत कठीण करून घेतलेलं असतात. याचं कारण आहे प्रतिक्रियेचं आमचं जे स्वातंत्र्य आहे ते प्रतिक्रियेचं स्वातंत्र्य आम्ही गमावून बसलेलं आहे. म्हणून कार्य म्हटल्यानंतर कार्य म्हटलंच पाहिजे असं नाही, म्हटलंच तर ते फार संतापाने म्हटलं पाहिजे असंही. अरे म्हटल्यानंतर जगात कार्य म्हणावं लागतं, मग ठीक आहे. मग जगा आर्याला कार्य म्हटलं की त्याचं काम झालंय की नाही झालंय, पण आत खवळण्याची आवश्यकता नाही. अरे आत खवळलेलं असतं की ते संपलं. अशा अंतस्य कुठं सुखम जोपर्यंत सगळ्याशी तादात्म्य आहे तोपर्यंत त्याची सुखदुःखापासून सुटका नाही. या श्रुतीने सुखदुःखी होत नाहीत असे सांगितले. यावरून ज्याला मोक्ष म्हणतात अशी देह तादात्म्य नसलेली जी अवस्था ती धर्मशास्त्राने कळत नाही. मग धर्म काय करू शकतो? एका हद्दीपर्यंत धर्माचं काम आहे, पण देहातीत होऊन राहणं या संबंधी जी विद्या आहे ती विद्या धर्मशास्त्राजवळ नाही. म्हणून धर्मशास्त्र हे अंतिम शास्त्र नाही, अध्यात्मशास्त्र हे अंतिम शास्त्र आहे. म्हणून भगवंत म्हणतात अध्यात्मविद्या विद्यानाम, सर्वात श्रेष्ठ विद्या कोणती असेल तर अध्यात्मविद्या. भगवान श्रीकृष्ण असं म्हणत नाही की धर्मविद्या ही सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे धर्मविद्या ही माझी विभूती आहे असं भगवंत म्हणत नाही. कोणती माझी विभूती असं म्हणतात? अध्यात्मविद्या ही माझी विभूती आहे. आता अध्यात्मविद्या ही त्याची विभूती असेल तर धर्मविद्या ही विभूती नाही हे आपल्याला कळतं. म्हणून धर्म ही अत्यंत आवश्यक बाब असली तरी धर्म हे अंतिम साध्य नाही हेही आम्हाला कळावं. पुढे श्री म्हणतात शरीरात असून असंग अनित्यात असून नित्य महान व सर्वव्यापी अशा आत्म्याला जाणून जाणता म्हणून शोक करीत नाही. अशोच्चानन अशोच्चस्तम झालं प्रज्ञावादांश वाचायचं तुमचं सबंध भगवद्गीता शोक का करू नये ह्याच्या तत्वज्ञानाने व्यापलेली आहे. भगवद्गीतेचं तत्वज्ञान एका शब्दात सांगायचं असेल तर शोक नाशाचं तत्वज्ञान. या पलीकडं तर भगवद्गीतेत दुसरं काही नाही. अथपासून इथेपर्यंत ज्याविषयी शोक करू नयेस त्याविषयी तू शोक करू. तर शोक दोन प्रकारचा आहे, एक आगामी शोक आणि एक होऊन गेलेल्या गोष्टीबद्दलचा शोक. दोन्ही शोक आहे आणि अशा दोन्ही शोकामध्ये निमग्न राहणं हे प्रापंचिकाचं खास लक्षण आहे. कुलक्षण नित्य कुलक्षण होऊन गेलेल्याचा शोक आणि आगामी शोक असे शोकाचे प्रकार दोन. आता होऊन असं कसं झालं हो याला काय म्हणायचं? होऊन गेलेला शोक माझ्याच वाट्याला असं काय आलं, असं मी काय केलंय, असं मी काय घोडं मारलंय अशा पद्धतीने हे सगळे शोकाचे प्रकार होऊन गेलेल्या शोकाच्या अभिव्यक्ती आहे. पण होऊन गेलेला शोक हा तर फारच मूर्खपणाचा आहे. म्हणजे होऊनच गेलं ना आता त्याला काय करणार? आगामी शोक त्याहून मूर्खपणाचा आहे, कारण झालेलंच नाही काही. जे झालेलंच नाही ते झालेलं आहे असं समजून तो शोक केलेला असतो त्याला काय म्हणायचं, त्याला आगामी शोक असं म्हणतात. जे झालेलंच नाही ते झालेलं आहे असं समजायचं आणि शोक करायचा. उदाहरणार्थ कुणीतरी विमान प्रवासाला गेलेला असतो, वैरी न चिंतिते बाप मराठीत भाषा, विमान प्रवासाला गेला की समजा तो पडलं तर काय होईल, याला म्हणतात शोकाची साखळी सुरू झाली. आणि शोकाच्या साखळीमध्ये झाल्यानंतर तो परत आला जसाच्या तसा नीट परत आला, त्या शोकामध्ये गेलेल्या जो वेळाचं त्याचं काय व्यवस्था, शोकाचा जो वेळ आहे त्या शोकाच्या वेळामध्ये जो आमचा वेळ फुकट गेला त्या वेळाची व्यवस्था काय, निदान तो शोकाचा वेळ सार्थकरी तर लागायचा होता. नाना तहांची फजी ते वापतात पण तो वेळ सार्थकी लागायला तरी चालत नाही, असं सगळे प्रचंड गोंधळ असलेले जे क्षेत्र आहे त्याला म्हणतात प्रपंच असं क्षेत्र. असं अत्यंत गोंधळात राहणारे जे आम्ही तुम्ही प्रापंचिक, त्या प्रापंचिकांसाठी हे सगळं खटपट जे चालले त्या प्रापंचिकाच्या ह्यातून कसं सुटका करून घ्यावी या उद्देशाने ही सगळी खटपट चालली. सर्रात असून असंध असं मिळून पुरुष हा एक कायमची एक मोठी श्रुती आहे, ती उपयोगी पडणारी आहे. हा जो पुरुष आहे म्हणजे आत्मा आहे तो असंग आहे. फक्त असंगत्वाची पुरुषांसकडे मुक्ती झाली नाही, स्त्रिया सुद्धा असंग असू शकतात आणि त्याने असंग असलं पाहिजे पण तिथे मोठं कठीण आहे. त्यासाठी समज तुकाराम न करी रे संग, राही रे निश्चळ, लागून रे मळ ममतेचा, या नव्या द्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा असून बडबड इंद्रियांचा जय वासनेचा क्षय. तरी पूर्ण अभंग आहे, फार सुंदर अभंग आहे. संकल्पाही वरी नये म्हण तुका म्हणे नये, जाणीव अंतरा अंतर्या थारा आनंदाचा. परिणाम काय शेवटी, न करी रे संघाचा परिणाम काय, आनंद हा त्याचा परिणाम आहे. आणि संघ आला की दुःख आलंच. या हो अभंगावरून आपल्याला सुद्ध एकच अभंगाचा अभ्यास केला तरी बस, जास्त अभ्यास करण्याची गरजच नाही. साडेचार हजार अभंगाचं काही काम नाही मला, हे केव्हा अभ्यास करणार आम्ही, करू नका. एकच अभंगाचा यदा शास्त्र चिंतन केला एक अभंग आम्हाला पुरून उरणार आहे, अशा पद्धतीने आम्ही विचार करत गेलो. तर केव्हा एवढ्याचा अभ्यास करायचा असे खूप विचार विचार करतात. मोठे पसारे आम्हीच मांडून बसतो, एवढे मोठे पसारे मांडण्याची आवश्यकता नसते. फार थोडं आहे पण हे थोडं आहे ते समजण्यासाठी फार मोठं समजून आधी घ्यावं लागतं. पण संतांनी नेमकं ते केलेलं आहे, सगळं ते सगळं जे आहे वेद अनंत बोलला अर्थ हितुकाची साधना. आता ह्याचाच अर्थ असा आहे की सगळा डोंगर त्याने आमच्यासाठी पोखरून, डोंगर पोखरायचं काम आम्हाला ठेवलेलं नाही, हातात काय ठेवलंय उंदीर दृष्टांत बदलला, त्या ठिकाणी उंदीर हातात ठेवलाय, तात्पर्य आमच्या हातात ठेवलेलं. थोडा थोडा फरक करून घ्यायला लागतो. शरीरात असून असा आत्मा शरीरात आहे या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व गत. आता सर्व शरीर भर नख शिखांत आत्मा व्यापून आहे, नसलेल्या शेंडीपासून ते पायाच्या नखापर्यंत आत्मा व्यापून आहे. आता ते शब्दप्रयोग सुद्धा नख शिखांत शब्दप्रयोग बाद झालेला आहे, शिखाच नाही तर नख शिखांत असं. आता थोडक्यात असं सबंध शरीर भर आत्मा व्यापून आहे आणि तो आत्मा सबंध शरीरभर व्यापून असला तरी त्या सबंध शरीरापासून असंग आहे, तो मी आहे. म्हणून शरीराच्या ज्या व्याधी आहेत त्या शरीराच्या व्याधीचा आणि असंग आत्म्याचा काहीही संबंध नाही. म्हणून माझा शरीराच्या व्याधीशी काही संबंध नाही, म्हणून शरीराच्या व्याधीने डॉक्टरांच्याकडे सोपवून द्यायचा. शरीराच्या व्याधी कोणाकडे सोपवून द्यायचा, डॉक्टरांच्याकडे सोपवून द्यायचं. त्या व्याधी जाणे आहे ते शरीर जाणे आणि ते डॉक्टर जाणे, काय जे करायचं ते करू दे. ह्या तिवांपासून मी कसा आहे, मी अलिप्त आहे, बिल देण्यासाठी अलिप्तता चालत नाही. ते व्यावहारिक सत्तेमध्ये जसं द्यायचं तसं द्यावंच लागतं. आता अशी अलिप्तता करून बघा व्यवहारामध्ये, व्यवहारामध्ये अलिप्त चालणार नाही. डॉक्टरही म्हणतील मी पण तुमच्यापासून अलिप्त आहे. आपल्या विचार शरीरात असून असंग आणि त्यात असून नित्य शरीर नित्य है अनित्य, फिर शरीर अनित्य है, मग अनित्य शरीरात नित्य रूपाने व्यापून असलेला या शरीरात राहूनही शरीरापासून कायमचा अनित्य असलेला नित्य महान व सर्वव्यापी अशा आत्म्याला जाणून जाणता माणूस शोक करत नाही. शोकनाशाचं तत्वज्ञान आहे आणि शोकनाशाचं तत्वज्ञाना पद्धतीने आम्ही समजून घेतलं की आयुष्यात जेवढे शोकाचे प्रसंग आहेत त्यावेळेला हे तत्वज्ञान आतमध्ये जिवंत असलं पाहिजे. एकदा मी गेलो असं व्हिजिटला, स्टेथोस्कोप नाही, थर्मामीटर नाही, इंजेक्शनचं साहित्य नाही, दृष्टी पोतडी नेम गेलो. पेशंटने मला विचारलं मग कशाला आलात, मग तुम्ही आलात कशाला, हे जसं आहे तसंच आहे. आमची पोतडी स्टेथोस्कोप तयार पाहिजे, आतमध्ये थर्मामीटर तयार पाहिजे, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स उकळलेल्या अवस्थेत तयार पाहिजे, ताबडतोब सर्जरी करता आलं पाहिजे, तिथल्या तिथे सर्जरी, इन्स्टंट सर्जरी पाहिजे. आणि इन्स्टंट सर्जरीचा अर्थच असा आहे की शोकाचा प्रसंग ज्या ठिकाणी तिथे तिथल्या तिथे तो छाटून टाकण्याची क्षमता पाहिजे. आणि असं तिथल्या तिथे छाटून टाकण्याची क्षमता निर्माण करणं याला साधना असे म्हणतात. साधनेची वेगवेगळ्या व्याख्या आपण साधनाच्या सतत करतोय. आणि हे जे हे आमच्या हातात मिळवलेलं एक शस्त्र आहे, असंग शस्त्रेन चित्वा दृढेन चित्वा. आता आलं असंग शस्त्रेन दृढेन चित्वा, असंग नावाचं असंगत्व नावाचं जे शस्त्र आहे त्या असंगत्व नावाच्या शस्त्राने हा संसार वृक्ष छेदता आला पाहिजे. कारण हा छेदता येतो याचं कारण आहे तो मूळचाच सत्य नाही, आमचे काही पराक्रम नाही. पैसा संसार विला रुख नाही साचो कारा, मा उन्मिळणी दराला कसिया तरी. ज्ञानेश्वर महाराज प्रश्न विचार, हा संसार वृक्ष जो आहे तो मुळात साचोकारा नाही, मग कसा आहे, कल्पित आहे, माहीत आहे, मिथ्या आहे, सतासत विलक्षण अनिर्विचन आहे, प्रतिती मात्र सत्तावान आहे, ज्ञान निवर्त्य आहे. आता ही मायेची व्याप्ती, ही जी मायेची लक्षणं आहे ती अद्वैत सिद्धिकाराने मायेची लक्षणं अशा पद्धतीने आमच्या समोर मांडली आणि ही मायेची लक्षणं मांडल्यामुळे मायेचं संपूर्ण स्वरूप आमच्या डोळ्यासमोर उभं राहते. आणि असं स्वरूप उभं राहिलं की हे माईक आहे, हे माईक आहे, हे ह्या कारणाने माईक आहे, ह्या कारणाने माईक आहे, हे असं माईक ठरवायचं, ते तसं माईक ठरवायचं, अशी सगळी सामुग्री आम्हाला भात्यामध्ये इतके बाण आमच्या असतात. आणि इतके बाण भात्यात असले की ज्यावेळेस जो बाण पाहिजे त्यावेळेस तो बाण मारायचा आणि आपण नेहमी जिंकायचं, आपण नेहमी जिंकायचं. नाही तर तिकडचा बाण आमच्यापेक्षा जास्त झाला म्हणजे नेहमी आमची फजिती एक एक मार्गीच वाहतूक असते, ते बाण आमच्यावरून हलवायचं आणि आम्ही संपायचं, हे एक कायमच आहे. याचं कारण आहे हे जी शस्त्र असतात ती शस्त्र आमच्यावर तयार नसतात. शरीरात असून असंग, अनित्यात असून नित्य, शरीर अनित्य आहे तरी अनित्य शरीरात नित्यत्वाने हा व्यापून आहे आणि तो मी आहे. हे घड्याळ अनित्य आहे, हे घड्याळ अनित्य असल्यामुळे ह्या घड्याळात नित्यत्वाने ते व्यापून आहे. हे घड्याळ नष्ट झालं तरी सुद्धा ते आहे. चोरीला गेलं मी म्हणत नाही किंवा तुमच्यापैकी कोणी काढून घेतलं असंही मी म्हणत नाही, मी म्हणतो नष्ट झालं तर आता प्रवचन संपल्यावर घड्याळ गेलेलं असेल आणि म्हणतील महाराज मिथ्या आहे तुम्हाला कशाला बाई हिशोब करू नका. याचा अर्थ आता हे सांगायचं एक कारण आहे की व्यावहारिक सत्ता नावाची एक सत्ता असते आणि व्यावहारिक सत्तेतले जे नियम आहेत ते व्यावहारिक सत्तेत अबाधित असतात. आणि असं व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता यात गल्लत केली की गोंधळ सुरू होतो, हे फार सांगावं लागतं. सगळे जे व्यावहारिक परमार्थातले गोंधळ आहेत ते गोंधळ एकच कारण आहे, पारमार्थिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता यामध्ये प्रचंड गोंधळ आहेत. आजार कोणत्या सत्तेतला असतो, व्यावहारिक सत्तेतला. आजार जो आहे तो कोणत्या सत्तेतला असतो, व्यावहारिक सत्तेतला असतो. एक माझा अनुभव सांगतो, पुण्यामध्ये एक मुलगी होती कोमामध्ये, माझ्या मित्राची मुलगी कोमामध्ये होती, दीड महिना कोमामध्ये राहिली. त्याने मला, मी गेलो होतो त्यावेळी अमरावतीला, तिथे तार पाठवून फोन केला, तुम्ही या आणि तुमची पारमार्थिक ताकद वापरा. कशासाठी, तिला कोमातून बाहेर काढण्यासाठी तुमची पारमार्थिक शक्ती असेल ती वापरा. आणि मला एकट्याला नाही बोलवलं, त्यांच्या मताने ज्यांच्या ज्यांच्याकडे पारमार्थिक ताकद आहे त्या सगळ्यांना त्यांनी बोल, मग वैद्य असावा, होमिओपॅथी असावा, ॲलोपॅथी असावा, नॅचरोपॅथी असावा, सगळंच असावे. आणि यातला एकही प्राची उपयोगी पडली नाही. शेवटचा पंथ तिने बरोबर ठरला आणि इतक्या सगळ्यांनी पारमार्थिक ताकद लावून सुद्धा त्या मुलीचं जे व्हायचं ते झालं. आता ह्यात गोंधळ आहे. ती मुलगी कोमामध्ये आणि तिकडे त्याने वाचन सुरू आहे. शिवलीलामृत भर 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 पारायण, बाप पारायण करतो, आई पारायण करते, आजी पारायण करते, आजोबा पारायण करतात, सगळे जण. पारायणाचा हेतू काय? कोमातून बाहेर यावे. अशा पद्धतीने गल्लत जेव्हा होते, पारमार्थिक सत्ता ही पारमार्थिक सत्तेमध्ये जशी अबाधित आहे, व्यावहारिक सत्ता अबाधित आहे. डॉक्टरांचे प्रयत्न चालू आहेत, त्या प्रयत्नाने जे यश येईल ते तिथे यश. पारमार्थिक सत्ता वापरून, पारमार्थिक ताकद आपली कोणाला लावून चुकून जर ती बरी झाली असती तिच्या प्रारब्धाने आणि डॉक्टरांच्या प्रयत्नाने, तर मी म्हणालो असतो माझी ताकद मी पारमार्थिक लावली आणि तुमची मुलगी बरी केली, आता मला द्या. आलं ते पुढचं त्याचं लगेच आलं की आता मला तुम्ही द्या. काय द्या? काय तुम्ही काहीही दिलं तरी कमीच, जीवाच्या मोबदल्यात काय आहे जास्त? असं म्हटलं की लाख रुपये दिले तुझं कमीच आहे. असे सगळे जे भ्रम आहेत, ह्या नाव भ्रम आहे. समर्थांचा एक मोठा समास आहे. तेवढा एकदा समास म्हणला, या नाव भ्रम, या नाव भ्रम, या नाव भ्रम, की आम्ही किती भ्रमष्ट आहोत ते कळायला त्यांनी मदत होत नाही. म्हणून कधीही इकडची ताकद इकडे वापरणं हा शब्दप्रयोग बेसिकली 100% शब्दप्रयोग चुकीचा आहे. आणि असा शब्दप्रयोग जो पण होत राहतो तोपर्यंत पारमार्थिक ताकद वापरण्याचा होतो, वापरणारेही भेटायला लागतात. आणि ते वापरले असा वाटते आणि त्यांच्याचमुळे बरं झालं असंही वाटतं. आणि हे सगळं चालू झालं की अंधश्रद्धा नावाची एक गोष्ट प्रचंड प्रमाणात तिचं बंड माजतं. आणि एकदा त्याचं बंड माजलं की जीव ब्रह्म आहे या कल्पनेची वासलात मी ब्रह्म आहे एवढ्यासाठी हा सगळा खटपट आहे. याशिवाय यातून काहीही साधायचं नाही हे त्यांचं नक्की झालेलं आहे. त्यांच्यासाठी परमार्थ आहे हे ज्यांचं नक्की झालेलं नाही त्यांच्यासाठी हा विषयच नाही. त्यांनी काय करावं? अंधारे दुपारे कंडे दोरे काय जे असेल ते करूच राहावं त्यांच्या पद्धतीने. आणि ती परमार्थिक ताकद जिथून मिळेल तिथून ती वापरत राहावी. हे जोपर्यंत आमच्यातून जात नाही ना तोपर्यंत मी ब्रह्म आहे असा अनुभव कधी येणार नाही. हे इतकं ठासून सांगावं लागतं हे याचं कारण आहे की सगळी चरित्र कशाने भरलेली असतात? सगळी चरित्र चमत्कार भरलेले असतात. आणि ते आम्हाला फार वाचायला आवडतात. याचं कारण आहे की माझ्या जीवनात असंच तेव्हा प्रसंग येईल केव्हा तरी, तेव्हा ज्यांनी ते चमत्कार पुस्तकात करून दाखवले त्यांनी ते प्रत्यक्षात करून दाखवले अशा वेळेच्या आमच्या अपेक्षा असतात. माझा एक चमत्कार सांगतो बघा, चरित्रात लिहायचा असला तर लिहा नाही तर सोडून द्या. पण मी आधीच सांगतो तो चमत्कार वास्तविक घडलेला नाही तरी तो माझ्या खात्यावरती जमा आहे. दोन चमत्कार आहे, एक नाही दोन आहे. एकदा मुरगुडला डॉक्टर इशमुख मुळे असतात, ते एकदा निघाले होते मोटरसायकलवरून रात्री 12 वाजता ओढ्यातून एका चालले होते. त्या ओढ्यात एक भूत आहे. गेली 2 शतकं ते भूत त्या ओढ्यामध्ये ठाण मांडून बसलेलं आहे. कारण कुणी पंचाक्षरी आले कोणाच्याने गेलं नाही. एक दिवशी त्या मोटरसायकलने ते त्या रात्री 12 वाजता अमावस्येच्या दिवशी रात्री झाले असताना ते भूत त्यांच्यासमोर उभं राहिलं. डॉक्टर देशमुखाने दरडावलं त्याला की काय लोकांना त्रास देतोस, आत्याचा आत्या तू चालता. म्हणून त्यांनी त्यांच्या पायावर मस्तक ठेवलं आणि तेव्हापासून जो निघून गेला तर आजपर्यंत कोणाला दिसलेला नाही. असा मी चमत्कार केलेला 15 दिवसांनी मला कळला. आणखी एक चमत्कार सांग. विजापूर आणि वाघापूर या 2 ठिकाणी एकाच दिवशी एकाच वेळेला मी प्रवचन केलं. वाघापुरातल्या लोकांचा विचार अजून सांगते ना तुम्हाला. वाघापूर नावाचं गुप मुखाव आमच्यापासून नदीच्या पलीकडे 2 किलोमीटरवर आहे. तर माझं महात्मा ऐकण्यासाठी तरी तिथे जात होते, बाकी कशासाठी तुम्ही ऐकलं. तर एकाच दिवशी एकाच वेळेला 2 ठिकाणी प्रवचनं डॉक्टर देशमुखांनी केलेली आहेत. लक्षात ठेवा, काय समजतात तुम्ही? पण त्या दिवशी एक ठिकाणी सुद्धा मी प्रवचन केलेलं नव्हतं हे मला माहिती. वाघापूरलाही केलेलं नव्हतं, विष्णूपूरलाही केलं. असं जेव्हा सगळं चालतं तेव्हा आपला मी नुसतं होय म्हणायची कुठे अहो बरोबर की ताबडतोब काय सुरू होईल. दोनच्या ठिकाणी 200 चमत्कारांना वेळ लागणार नाही अशी चमत्काराची वीण तयार होऊन जाते. आता याला दुसरा काही शब्द नाही, चमत्काराची काय झाली वीण. चमत्कारांच्या वीणेने भरलेले जे काही असतात ग्रंथ असतात त्यातून काय निर्माण होत असेल ते आपण विचार करू शकतो. यामध्ये चमत्कार नावाच्या गोष्टीला 1 लक्षांश % सुद्धा लागणार नाही, 1 बिलियन % अशा पद्धतीचं लावावं नाही. म्हणून सर्वात असून असंग, अनित्यात असून नित्य, महान व सर्व व्यापी असं जे आहे, सर्व श्रेष्ठ आहे, सर्व व्यापक आहे असं जे आहे, अशा आत्म्याला जाणून जाणता माणूस शोक करीत नाही. जे जे शोक करतात ते अजाणते असतात. त्याचा निर्णय लागतो. जाणता माणूस शोक करीत नाही, ज्या अर्थी मी शोक करतो त्या अर्थी मी जाणता नाही. मग जाणता होण्यासाठी वेदांत शास्त्र जे आहे ते जाणता होण्यासाठी आहे. आणि जाणता झाला शब्दाचा अर्थ आहे की या अनित्यामध्ये नित्यत्वाने जे अखंड भरून आहे या शरीरामध्ये या दृश्य जगतामध्ये असं अखंड जे भरून आहे ते मी आहे. त्यामुळे शोक करण्यासारखं आणि आनंदोत्सव साजरा करण्यासारखं या जगात काहीही नाही. संतांना नेहमी दिवाळी असते, संतांना नेहमी दिवाळी असते, नेहमी आनंदोत्सव असतो. त्यांना साजरा करावा लागत नाही. साजरा का करावा लागतो? टेम्पररी असला की साजरा करावा लागतो. नियम होतो टेम्पररी असला की तो साजरा करावा लागतो. गणपती उत्सव साजरा करावा लागतो कारण त्या दिवशी तो आनंद आणायचा असतो 10 दिवस. 10 दिवसानंतर गणपतीला सांगायचं असतं गणपती बाप्पा आता जा, आत्ता जा, 10 दिवस झाले, पुष्कळ झालं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आरत्या चालू आहेत, मुहूर्त चालू आहे, अमुक चालू आहे, चमुक आहे, पुढच्या वर्षी या, पण आता नक्की जा. का बरं असं? एकच कारण आहे, त्याने जो उत्साह निर्माण केला असतो तो उत्साह हळूहळू संपत जातो. पण आत्मज्ञानाचा जो उत्साह असतो, आत्मानंद जो असतो, तो आत्मज्ञानाचा आत्मानंदाचा उत्सव साजरा करावा लागत नाही. याचं कारण आहे अखंड असतो त्याला उत्सवाची गरज लागत नाही. उलटी म्हण आहे, रोज मरे त्याला कोण करे अशी उलटी म्हण आहे. आता रोजच आनंदी असतो तो कशाला उत्सव करील असा उलट्या पद्धतीने आपण सांग. म्हणून अशा आत्म्याला जाणून जाणता माणूस शोक करत नाही. जो प्राणालाही मनोरूप शुद्ध आहे म्हणजे कोकणी शब्द प्रवाण आहे. आता दुपार कोणतरी